नमस्कार. अर्थसाक्षर.com नवीन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन? कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठा समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल, नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा योग्य वापर होऊन उरलेला वेळ मनाप्रमाणे घालवता येतो. आजच्या धावपळीच्या जगात विस्मरण ही सवय झाली आहे आणि त्यातून नुकसान अटळ आहे. छोटं मोठं नुकसान टाळण्यासाठी आपला प्राधान्यक्रम ठरवा, कामे संपवा आणि निश्चिंत राहा. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय असतं रे भाऊ? तुम्ही नोकरदार असाल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल तर पुढील काही गोष्टी तुमचे आयुष्य सहज बनवतील. त्यासाठी प्राधान्यक्रम यादी ठरवून तुमच्या यादीत या गोष्टी अवश्य बघा. ईमेल. आजकाल सर्व व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण ईमेलवरूनच होते. आपले मेल खाते शेकडो मेल्सने भरून गेलेले असते. त्यात एखादा मेल गहाळ होतो, चुकून डिलीट होतो किंवा पाहायचा राहून जातो. त्यामुळे तुमचे मेल अकाउंट सुनियोजित ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे. सकाळचा किंवा तुम्हाला वाटेल तो एक वेळ खास या ईमेल्सना तपासण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी राखून ठेवा, म्हणजे तुमच्याकडून काही पाहायचे राहून जाणार नाही. काही वेळा समोरून खूप लांब लचक मेल्स येतात आणि ते वाचण्या इतका वेळ आपल्याकडे नसतो. वेळही वाया जातो आणि मुद्दाही कळत नाही. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे सहज आणि थोडक्यात सांगण्याची विनंती करा, म्हणजे तुमचा बराचसा वेळ वाचेल. कशी तयार कराल प्राधान्य यादी? फोन कॉल्स. कामासंदर्भात जेव्हा सातत्याने कॉल्स करायची वेळ येते तेव्हा हे काम कदाचित कंटाळवाणे आणि किचकट वाटू शकते. बोलता बोलता एखादी गोष्ट राहून जाते आणि परत फोन करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे तुमचे म्हणणे नक्की काय आहे हे मुद्द्यांमध्ये लिहून तो कागद समोर ठेवा आणि तेवढेच बोला. अशाने तुमच्या कमीत कमी वेळात महत्त्वाचे कॉल्स करून होतील. समारंभासाठी कॉल्स करणार असाल तेव्हा सुद्धा ही युक्ती वापरा. बैठक अथवा सभा. कामानिमित्त तुम्ही सभांचे संचालन करत असाल तर प्रत्येक बैठकीचा एक आराखडा तयार ठेवा. तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर बोलायचे आहे, कामाचे वाटप, सल्ले, तोडगा याचा लेखी आराखडा समोर ठेवा. शक्य असल्यास इतर सर्वांनाही या मुद्द्यांची पूर्वकल्पना किंवा जाणीव करून द्या, म्हणजे भरकटलेल्या विषयावर बैठकींचा वेळ वाया जाणार नाही. शेवटी काय झाले आणि काय बाकी आहे याचा हिशोब करता येईल. अभ्यास. तुम्ही विद्यार्थी दशेत किंवा शिकण्याच्या भूमिकेत असाल तर मात्र तुमच्या अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. बरेचसे हुशार आणि बुद्धिवान लोक नियोजनाच्या अभावी यशाच्या शिखरांना मुकतात. अतिवाचन किंवा वेळेचा अपव्यय दोन्ही टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोणत्या वेळी काय वाचायचं, किती वाचायचं, तुमचा पाठ्यक्रम या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक विषयाला तुम्ही न्याय देऊ शकाल असे वेळेचे नियोजन करा. अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाला, छंदाला किती वेळ आणि महत्त्व द्यायचं हे ठरवून घ्या. सबमिशन्सच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, विषयांचे वेळापत्रक भिंतीवर लावून ठेवा, म्हणजे तुम्ही तारखा चुकणार नाहीत. या सगळ्याची गरज काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला देऊ शकता. एकच विचार करा, यादी न केल्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट निसटून गेली, ती वेळ निघून गेली, तर हजारो लाखोंचा किंवा पैशात न मोजता येणारं नुकसान तुम्ही सहन करू शकणार आहात का? थोडक्यात परिणामांचा विचार करा, तुमचे हात आपोआप नियोजनाकडे वळतील, आणि त्याहून महत्वाचे असे सुनियोजित काम केल्याने तुम्ही एरवी मिळवू शकत नाही इतका फायदा तुम्हाला मिळवता येतो. अर्थसाक्षरचे नवनवीन पॉडकास्ट ऐकण्यासाठी अर्थसाक्षरच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा.